ऋतु भंगनी धरणी माता फाटले आकाश दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग कधी संपणार नारी तुझा मनवास ग कधी संपणार नारी तुझा मनवास ग देवनी आ गेली माऊलीची माया पिता शाप देई त्याची दुरावली छाया दुरावली छाया उजळल्या घराला का अंधाराचा भास ग उजळल्या घराला का अंधाराचा भास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग दयावंत झाली कोणी धरील पुराशी काळ जात होती गंगा झोपडी तकाशी आई वाणी सांभाळील भरविला घास ग आई वाणी संभाळील भरविला घास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग फुटुनिया आल पाखरू माघारी घरट्यात नागिणीचे गंख हे विषारी गंख हे विषारी भाऊ झाला पाठी राखा धरुनी आधास ग भाऊ झाला पाठी राखा धरुनी आधास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग पणी सोसला तू घावा वरी खाव घावा वरी खाव पुण्याईचा गळा जणू पापला मिठास ग पुण्याईचा गळा जणू पापला मिठास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग विना चाले नाही जगाची रघाटी जगाची रघाटी म्हणून या जपसी तू अंकुर पोटी अंकुर पोटी दहा दिशा तुझ्यासाठी रडती उदास ग दहा दिशा तुझ्यासाठी रडती उदास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग भंगली धरणी माता फाटले आकाश ग दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नारी तुझा